찾아보세요.
아,
म्हणजे ग्लिम्स झाले, ग्लिम्स ची फ्रिक्वेन्सी वाढली, तर त्यासाठी ऑफ नाईट्स ओनली ऑन फॉर ऑल द टाइम अशी जी अवस्था आहे, जीवनमुक्त अवस्था झाली, ज्या जगामध्ये आहे शरीरामध्ये आहे पण मुक्त आहे, त्याची वाट दुर्लभ आहे तशी असा साक्षात्कार. भक्ति रजान सिंधु हरिनाम चिंतामणि अहम आहे ना, अहम म्हणजे उलट झालं एकदम, ना अहम दासोस मी. भगवद्गीतेमध्ये असुरी संपदा आणि दैवी संपदा असे दोन भाव, डिमॉनियक नेचर, डिवाईन नेचर. डिमॉनियक नेचरमध्ये अरे प्रतिष्ठा म्हणजे डिमॉनियक आहे, ईश्वरो अहम, अहम भोगी, अहम सुखी, अहम बलवान, अहम तर वर्णन आहे वाचायला हवं. त्यानुसार आपले आपले भाव बनवू शकतो ना, आपली बुद्धी स्थिर करू शकतो. कीर्तनीय सदा हरी आहे, आपल्या मनामध्ये जेन्युआन जे काय रिमोर्स आपण पश्चाताप अगोदर आपण सुख केले, नंतर पश्चात त्यानंतर ताप झाला, मला रिग्रेट्स जेन्युआन जर फिलिंग असेल मानी ना मान देना इतरांचा सन्मान करण्यास आपल्यामध्ये जर भाव पाहिला नाही, अपराध करण्याचा भाव, देश ईर्ष्या वेगळा काही गरसन असेल असेल तर काळजोगामध्ये संपून जाईल, म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. पण त्याची खात्री पडती नसेल, क्षमा तर मागितली पण आपण मनापासून मागितली की नाही वाट पाहत असेल, म्हणजे आणखी एकदा क्षमा मागूया, दुसऱ्यांदा मागूया. मामेकं शरणं ब्रज, भक्तांची शरण भगवंताची शरण, अहम कारण सर्व प्राप्त रिएक्शन मध्ये मुक्त झाला, अहम स्वाम सर्व पापे मुक्त.